स्तोत्र संहिता अध्याय 20। परमेश्वर तुला संकटात सहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो, देवतेच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो, तो तुम्हास सेनेतून सहाय्य करो, तू तुझ्या सर्व अर्पणाची आठवण ठेव आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो, तू तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो, तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू। परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करू। परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो हे मी जाणले आहे। त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल। काही त्यांच्या रथावर भरोसा ठेवतात तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू। ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताट उभे राहू। हे परमेश्वरा, तारण कर, आम्ही वारुळी करू, त्या दिवशी राजा आम्हाला उत्तर देऊ।